भाग 12 वायदा केलेला मुक्तिदाता। लूक याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचन, मत्तय याचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन। कितीक वर्षांनी एक तरुण कुमारी मरियाकडं देवदूताला पाठवा। मरियानं साखरपुडा एक योसेफ नावानी एक सोहराबरोबर हिलेला होता। स्वर्गदूत मरियाला बोलना, परमेश्वराने कृपा तुला हिलेली आहा, तू एक लहान बाळाला जन्म देशील, तू त्यांना नाव येसू ठेव। मारिया आखनी यह किसा काय हिल, माना अजून लगीन हिनेल नाही। स्वर्गदूताने उत्तर दिना, पवित्र आत्मा तुवर येईल, जो पवित्र जन्माला येईल त्यांना परमेश्वराना पुत्र आखतील। स्वर्गदूत योसेफाला पण दिसना, स्वर्गदूत आखना, योसेफ मारिया तुनी बायलस ह्यासाठी तिला लेण्यासाठी भिशील नको, कारण जो तिने गर्भाशयात आहा तो पवित्र आत्म्यापासून आहा। ती एक बाळकाला जन्म देईल, तू त्यांना नाव येशूस ठेव। येशूने नावानी अर्थ मुक्तिदाता आहा।